आता पुढील नोंदीकडे वळूया. नोंदीचं नाव आहे जनुकीय परिवर्तित पिके, अर्थात जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. वनस्पतींच्या जनुकीय संरचनेत बदल करण्याला जनुकीय परिवर्तन असं म्हणतात. पिकांमध्ये कीडरोधी गुणधर्म निर्माण करण्यासाठी, त्यांचा टिकाऊपणा वाढवण्यासाठी, तसंच त्यांची वाढ आणि उत्पन्न सुधारण्यासाठी पिके देणाऱ्या वनस्पतींच्या जनुकीय संरचनेत बदल केला जातो. अशा पिकांना जनुकीय परिवर्तित पिके असं म्हणतात. जनुकीय परिवर्तनाचे तंत्र उत्परिवर्तन प्रक्रियेपेक्षा काटेकोर आणि नियमबद्ध असते. कापसावर पडणाऱ्या किडीमुळे पिकाचं नुकसान होतं, त्याच्यापासून बचाव करण्यासाठी बॅसिलस थुरिनजेनेसिस अर्थात BT या जीवाणूपासून तयार केलेलं प्रथिन फवारलं जात असे. हे प्रथिन तयार करणारा जनुक कापसाच्या पेशीतील केंद्रकामध्ये जनुकीय अभियांत्रिकी तंत्रानं सोडला जातो. त्यामुळे कापसाचं झाडच ते प्रथिन तयार करते. या पद्धतीमध्ये किडीला प्रतिकार होऊ लागल्यामुळे कीटकनाशकाची फवारणी करण्याचा खर्च कमी होऊन शेतकऱ्याचं उत्पन्न अर्थातच वाढतं. अशा प्रकारेच बटाटा, वांगी, सोयाबीन, टोमॅटो, ऊस, मका, पपई, बीट, भात, मिरी आणि खरबूज यांची जनुकीय परिवर्तित पिके तयार केली गेली आहेत. जनुकीय परिवर्तन तंत्रात एका सजीवातील चांगल्या गुणवैशिष्ट्याचा जनुक विशिष्ट माध्यमामार्फत दुसऱ्या म्हणजे लक्ष्य सजीवात आणि वनस्पतीमध्ये म्हणजे घातला जातो. त्यामुळे लक्ष्य वनस्पतीचा जनुकीय आराखडा बदलतो. निवेशित जनुक लक्ष्य वनस्पतीमध्ये अपेक्षित असे गुणधर्म प्रकट करतो. बहुतेक जनुकीय परिवर्तित वनस्पती एक कणबंदूक पद्धत वापरून किंवा दोन अॅग्रोबॅक्टेरियम ट्युमेफेसियन्स या जीवाणूंच्या साह्याने जनुकीय रूपांतरण घडवून मिळवल्या जातात. कणबंदूक पद्धतीत निवेश करावयाच्या DNA रेणू सोने किंवा टंगस्टन धातूंच्या सूक्ष्म कणांना जोडून त्यांचा मारा उच्च दाबाखाली लक्ष्य वनस्पतीच्या पेशींमध्ये बंदुकीतून गोळी मारावी तसा करतात. हे वेगवान कण पेशीभित्तिका आणि पेशीपटल भेदतात आणि त्यातील धातू वेगळा होऊन निवेशित DNA रेणू लक्ष्य वनस्पतीच्या पेशी केंद्रकातील DNA समाविष्ट होतात. गहू आणि मका या एकदल पिकांसाठी ही पद्धत वापरली गेली आहे. अॅग्रोबॅक्टेरियम पद्धतीमध्ये अॅग्रोबॅक्टेरियम ट्युमेफेसियन्स या वनस्पतीमध्ये आढळणाऱ्या परजीवी जीवाणूंचा उपयोग केला जातो. या जीवाणूंच्या अंतर्गत DNA प्लास्मिड हे वर्तुळाकार खंड असतात. हे जीवाणू आपले प्लास्मिड जनुक आश्रयी वनस्पतीच्या पेशींमध्ये निवेशित करतात. त्यामुळे त्या वनस्पतीच्या जमिनीलगतच्या पेशी बाधित होऊन तेथे गाठी तयार होतात. प्लास्मिडमध्ये अशा गाठी तयार होण्यासाठी आवश्यक जनुकीय संकेत असतो. प्लास्मिडमध्ये जनुकीय तंत्राने दुसरा जनुक घातला तर तो अॅग्रोबॅक्टेरियम ट्युमेफिसेन्स द्वारा आश्रयी वनस्पतीच्या जनुकीय संरचनेत घुसतो. अॅग्रोबॅक्टेरियम पद्धत बटाटा, टोमॅटो, तंबाखू यासारख्या द्विदल वनस्पतींमध्ये जास्त यशस्वी होते. त्या मानाने एकदल वनस्पतींमध्ये ती कमी यशस्वी होते असे दिसून आले आहे. जनुकीय परिवर्तित पिके जास्त पोषण मूल्य असलेली, रोगांना प्रतिकार करणारी, अधिक उत्पन्न देणारी आणि टिकाऊ असतात, त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होतो. नैसर्गिकरित्या DNA स्थानांतर घडून येते. हा शोध 1946 वैज्ञानिकांनी लावला. उतिसंवर्धन आणि उत्परिवर्तन यांच्या मदतीने मानवाने वनस्पतींमधील जनुक आराखडा आणि गुणधर्म यापूर्वीच बदलले आहेत. 1982 प्रतिजैविक विरोधी तंबाखू वनस्पतीचा वापर करून पहिले जनुकीय परिवर्तित पीक निर्माण करण्यात आले. या पिकांची पहिली चाचणी 1986 मध्ये फ्रान्स आणि अमेरिकेत घेण्यात आली. मार्क वॉन मॉन्टेग्यू व जेफ शेल यांनी स्थापन केलेल्या प्लांट जेनेटिक सिस्टम्स या कंपनीने कीटक विरोधी बॅसिलस थुरिनजेनेसिस या जीवाणूतील प्रथिनाचा वापर करून परिवर्तित पिके निर्माण केली. विषाणूला रोध करणाऱ्या तंबाखूचा वापर करून व्यापारी तत्वावर परिवर्तित पिकांच्या उत्पादनाची परवानगी प्रथम चीनने 1992 दिली. 1994 फ्लेवर सेवर टोमॅटो या परिवर्तित पिकाला बाजारात विकण्याची प्रथम मान्यता अमेरिकेत दिली गेली. जनुकांमध्ये बदल झाल्यामुळे या पिकांचा टिकून राहण्याचा कालावधी वाढला होता. 1994 युरोपियन महासंघाने डीएनए बदललेल्या तंबाखू वनस्पतीचा उपयोग करून ब्रोमोझायनील या तणनाशक रोधी पिकाला बाजारात आणले. 1995 बीटी बटाटा हे पीक सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षक संघटनेने दिले. अशा रीतीने बीट आणि बटाटा हे कीडरोधी पीक म्हणून मान्यता पावले. 1995 मका बीटी कापूस सोयाबीन विषाणूविरोधी स्कॉश दीर्घकाळ टिकणारे टोमॅटो यांनाही बाजारात आणले गेले आणि विकण्याची परवानगी देण्यात आली. कार्नेशन या फुलाच्या 8 विविध परिवर्तित जातींना युरोपियन महासंघ आणि इतर 6 देशांकडून विक्रीची परवानगी देण्यात आली. 2000 सोनेरी भात म्हणजे गोल्डन राईस या परिवर्तित पिकात उपयुक्त अन्न घटकांचे प्रमाण अधिक प्रमाणात असल्याचे मान्य करण्यात आले. अमेरिका ब्राझील अर्जेंटिना भारत कॅनडा चीन पॅराग्वे पाकिस्तान दक्षिण आफ्रिका युरग्वाय बोलिव्हिया ऑस्ट्रेलिया फिलिपीन्स म्यानमार मेक्सिको स्पेन अशा विविध 29 देशात जनुकीय परिवर्तित पिकांचे उत्पादन घेतले जाते. जनुकीय परिवर्तित पिकांचे फायदे असले तरी त्याबाबत अनेक मतभेद आहेत. अनेक देशातील तज्ज्ञांनी आणि शेतकऱ्यांनी या पिकांच्या विरोधात मोहीम उभारली आहे. ही पिके बौद्धिक संपदा कायद्याच्या अंतर्गत येत असल्यामुळे त्यांच्या वापरातून आर्थिक आणि पर्यावरणीय प्रश्न निर्माण होतील अशी भीती आहे. या पिकांपासून मिळालेले अन्न सुरक्षित आहे का? तसंच जगाची अन्नाची गरज पुरी करण्यासाठी या पिकांची खरोखर गरज आहे का? अशा शंका व्यक्त केल्या गेल्या आहेत. पहा जनुक अभियांत्रिकी ही नोंद. ही नोंद किशोर कुलकर्णी यांनी लिहिली आहे.